श्रोत्यो नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार द्वारा संचालित आणि नाबार्ड यांच्या सहयोगाने रेडिओ विकास भारती 90.8 FM या सामुदायिक रेडिओ केंद्रावरून युनिसेफ आणि SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला या प्रोजेक्टच्या अंतर्गत सामुदायिक कार्यक्रम समुदायकी आवाज या कार्यक्रमाचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत भांगरापाणी या ठिकाणी ग्रामस्थांसाठी आणि मुली मुलांसाठी बाल विवाह आणि त्याचा आरोग्यावर परिणाम तसेच मुली मुले पालक प्रबोधन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल कदम माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे उपाध्यक्ष जत्रेबाबा पावरा यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक प्रमुख पाहुणे विठ्ठल कदम यांनी ग्रामस्थांना बाल विवाह आणि आरोग्यावर होणारा परिणाम मार्गदर्शक प्रमुख पाहुणे विठ्ठल कदम यांनी विशेष मार्गदर्शन केले. ऐकूयात समुदाय के आवाज हा विशेष कार्यक्रम. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ विकास भारती 90.8 FM. ओढ ज्ञानाची, जोड संस्कृतीची.
आजचा या समुदाय की आवाज हा FM रेडिओच्या माध्यमातून जो आपण कार्यक्रम करतो, या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आपल्या भांगरापाणी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सोनेदादा पाडवी, नंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसावे मॅडम, हेडगेवार सेवा समितीचे कृषी विज्ञान केंद्र याचे या संस्थेचे उपाध्यक्ष जत्रेबाबा, आपले जिल्हा परिषद शिक्षक पाडवी सर, आपल्या गावचे पोलीस पाटील आणि आपण सर्वजण. तर आजचा जो विषय आहे की समुदायाच्या अंतर्गत आपण चर्चा करणार आणि चर्चेचा विषय आहे बालविवाह आणि त्याचे बालविवाहाचे आपल्या आरोग्य म्हणजे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि मग मुलं मुली एकंदरीत ही ज्या समस्या आहेत समस्येच्या संदर्भात आपल्याला चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून त्या प्रश्नावरती उत्तर आणि ह्याचं रेकॉर्डिंग करून आपल्याला हा प्रसारण आपल्याला हे करायचं आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आरोग्य विभागातलेच आहोत, आपण सामाजिक क्षेत्रातले आहेत, एकंदरीत आपण पालक आहोत. तर आपण गेल्या वर्षी जो कोरोना आला होता त्या कोरोनाच्या ह्याच्या दरम्यान बघितलं की जो 2 वर्षाचा डाटा गोळा झाला त्या डाटामध्ये 10,500 बालविवाह झाले आहेत असं आपल्या जिल्हा परिषदेने जाहीर केलं. आणि 10,500 याच्यामध्ये 2,500 असे बालविवाह आहेत की त्याच्यामध्ये त्या मुलींची डिलिव्हरी झाली आहे. आणि अशा पद्धतीचे म्हणजे डिलिव्हरी झाली म्हणजे तो पोक्सो लागू होतो. म्हणजे बालविवाह 10,500 आणि परत डिलिव्हरी हा सर्वात मोठा गुन्हा पण असा आहे, परिस्थिती पण तशी आहे. आणि मग आपण सर्व यंत्रणा आहोत किंवा आपण समाज म्हणून आहे, आपण पालक म्हणून आहोत, तर आपण ह्याच्याकडे त्या दृष्टीनं बघायला पाहिजे. त्या पद्धतीचं आपण लक्ष नाही किंवा ते आपल्याला लक्षात येतं. एकंदरीत परत असं होतं की आपण सांगतो की ग्रामीण भागामध्ये अशिक्षितपणा आहे, नंतर जे मजुरीला स्थलांतर करतात त्यांच्याकडे लक्ष नाही किंवा त्या भागामध्ये त्यांचे निर्णय घेतात त्याच्यावरती लक्ष नाही, किंवा जे मुलं मुली आपला जोडीदार निवडण्याची त्यांना सवलत आहे आपल्या समाजामध्ये, त्या सवलतीचा गैरफायदा घेऊन ते आपलं वय काय आहे हे लक्षात न घेता फक्त जोडीदाराबरोबरती लग्न करणं हे एकमेव उद्देश त्यांच्यासमोर आहे. आणि परत आपण बघितलं तर बालविवाह एवढे होतात म्हणजे शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे म्हणजे त्यांच्या करिअरकडे दुर्लक्ष, म्हणजे आपल्याला जे काय करायचं आहे किंवा आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी शिक्षण घेऊन करायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि ही सगळी मोठी समस्या आहे की बालविवाह ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि मग या समस्येवरती उत्तर देण्यासाठी किंवा हे सोल्युशन काढण्यासाठी किंवा असं होऊ नये म्हणून आपण सर्व मोठी माणसं विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. तर मुळातच आपण सगळं घडतं आहे, पण हे प्रश्न काय आहेत, असं का होतं ह्याच्यावर सांगोपांग चर्चा होताना दिसत नाही किंवा कुजबूज होती. आणि समजा बालविवाह होत असेल तर ते लपवून ठेवलं जातं किंवा बालविवाह झाला असेल तर ते कोणी निदर्शनास आणून देत नाही, आपल्याला काय करायचं आहे मग ते गुप्त ठेवलं जातं, मग सांगू नका कोणी कुणाला, मग ते त्यांच्याकडे लग्न करून जातात आणि हे केल्यानंतर मग तो डाटा जॉब गोळा होतो आरोग्य विभागाकडे, त्याच्यामध्ये डाटा जॉब रिपोर्टिंग होतं, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रस्ताव होतो किंवा दिसतं आपल्याला. म्हणजे त्यामुळे एकंदरीत काय होतं की आपल्या समाजाचं नुकसान होतं, नवीन पिढीचं नुकसान होतं, आणि जी नवीन पिढी आपण घडवण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा काम करत आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये गाव पातळीवरती आशा कार्यकर्ते, अंगणवाडी आहे, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, इतर सर्व आहेत, तर ह्या यंत्रणा निष्फळ ठरतात का? किंवा आपण म्हणतो की आपली साक्षरता वाढली आहे, प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी नोकरी करणार आहे, मग आपले मोठी लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात का? शाळेमध्ये म्हणाल की शाळेच्या माध्यमातून त्यांना गणित इंग्रजी वगैरे सगळं शिकवलं जातं, नर्स व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, पोलीस व्हा, राजकारणात जा, अशा सर्व प्रकारचं करिअर मार्गदर्शन केलं जातं. मग अशा छाद्या साध्या सध्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, छोट्या गोष्टीकडे का दुर्लक्ष होतं? आपण का डोळेझाकपणा करतो? आणि हे जर म्हटलं तर आपण काही आत्ता पूर्वीचा काळ नाही की आता भारत स्वतंत्र म्हणून 75 वर्ष आपण साजरा करतो आहोत, तर ह्या तरी सुद्धा आपण समाजामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. हे केवळ ह्या बालविवाहामुळे अडथळा निर्माण झालेले आहेत. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलो, तर प्रश्नेच्या माध्यमातून आणि आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात आपण हा सोडवणूक करू, आणि त्याचं हे झाल्यानंतर आपल्याला प्रसारण करण्यासाठी आपण जी चर्चा करतो आहे त्या सर्वांच्या कामी यावी, उपयोगात यावी, हा उद्देश जी कृषी विज्ञान केंद्राची रेडिओ FM आहे, रेडिओ विकास भारती 90.8 हे जे आहे की ह्या माध्यमातून आपल्याला हे घडवून आणायचं आहे. आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण ह्या चर्चेला आपण सुरुवात करूया.
सगळ्यांना नमस्कार. माझं नाव नवबेगम मनोज पाटील काम भागात आणि मी उमेद अभियाना BTSC म्हणून काम करते. आणि मी आज या आमची उर्मिला 2 प्रोजेक्ट अंतर्गत सामुदायिक कार्यक्रम समुदाय की आवाज, बालविवाह आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम, मुली मुले आणि पालक प्रबोधन या कार्यक्रमात उपस्थित आहे. माझा प्रश्न आहे, बालविवाह म्हणजे काय?
बालविवाहाची व्याख्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची आहे. जसं की आरोग्य विभागामध्ये बालविवाह म्हणजे 19 वर्षाच्या आतील जे मुलं मुली असतात त्यांचे जे विवाह होतात त्याला बालविवाह म्हणून समजले जाते.
बालविवाहाची व्याख्या म्हणजे मायनर 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना, वय कमी असेल त्यांना बालविवाह असेल म्हणून.
18 वर्ष जे आहे हे फक्त मुलींसाठी आहे. मुलींचं बालविवाह म्हटलं की मुलीचं वय 18 वर्षाच्या आत असेल तर मुलीचं बालविवाह, आणि मुलाच्या बाबतीत असेल तर मुलाचं वय 21 वर्षाच्या वरती पाहिजे, आणि जर समजा मुलगा जर 21 वर्षाच्या आतमध्ये असेल तर मुलाचा हा बालविवाह असतो, अशा त्याच्या 2 व्याख्या आहेत.
माझे नाव ललिता पाडवे आहे. मी आशा कार्यकर्ते म्हणून काठी मंदिर पाडा येथे काम करते, PSC काठी म्हणून. माझा प्रश्न असा आहे की बाल विवाह थांबवण्यासाठी गुप्त तक्रार करता येते का?
बालविवाहाची तक्रार जी आहे ती गुप्त तक्रार जी आहे ती, म्हणजे तसं म्हणलं तर आपण फोनवरून पोलीस पाटलांना पण सांगू शकतो किंवा पोलीस स्टेशनला सांगू शकतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जर वाटलं किंवा पोलीस स्टेशनला सांगितलं तर पोलीस स्टेशनला आपलं नाव ते सांगतील, किंवा पोलीस पाटलांना सांगितलं तर ते पण नाव सांगतील. म्हणून मग 10-9-8 ही चाइल्ड हेल्पलाईन आहे. 10-9-8 ह्या चाइल्ड हेल्पलाईनला जर आपण फोनवरनं जर सांगितलं तर त्यांना फक्त ते GPS नेटवर्कच्या माध्यमातून आपण कुठे माहीत होतं, आणि त्यांना सांगितल्यानंतर ते बरोबर ती यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचती, आणि पोलिसांच्या माध्यमातून, पोलीस पाटलांच्या माध्यमातून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून त्या गावापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत पोहोचली जाती, आणि आपलं नाव जो कोणी तक्रार दाखल करतोय त्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं. 10-9-8 ह्या चाइल्ड हेल्पलाईनला तुम्ही फोन केला तर तुम्ही सुरक्षित आणि सुखरूप राहू शकता.
माझे नाव आहे आशा संजय पाडवे. मी आशा मुख्य सिलिंडर म्हणून काठी KC येथे काम करते. माझा प्रश्न असा आहे की कारवाई केल्यानंतर किती वर्षाची सजा केली जाईल का?
ही बालविवाहाची सूचना विभागाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा ते बालविवाह मुलाचा किंवा मुलीचा आहे ह्याची अगोदर पडताळणी केली जाते. त्यासाठी सुरुवातीला बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत, ते ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतात, आणि त्यांना सहकार्य म्हणून अंगणवाडी असते. तर हे का बरं दोघे जण? तर अंगणवाडीमध्ये त्या मुला मुलींचा जन्माची नोंद असते, आणि मग ती जन्माची नोंद ग्रामसेवककडे नोंद झाल्यानंतर तो जन्माच्या दाखल्यामध्ये रूपांतर होते. ग्रामसेवककडे ग्राम पंचायतीमध्ये जन्माचा दाखला मिळतो, त्या जन्माच्या दाखल्यावरून ती मुलगी 18 वर्षाच्या आतली आहे का, म्हणजे जन्म तारखेवरून अंदाज काढला जातो, तो मुलगा 21 वर्ष पूर्ण आहे का ही त्याची माहिती काढली जाते. आणि ही तक्रार दाखल करणं म्हणजे आपण फक्त तक्रार करतो आहोत, म्हणजे जे तुम्ही आपण पालक आहोत हे फक्त तक्रार जातात की अशा प्रकारचा बालविवाह होत आहे अशी तक्रार दाखल जाते. पण आता तुम्ही म्हणताय की त्याच्यासाठी पोलिसांकडे FIR नोंद झाली पाहिजे, आणि पोलिसांकडे FIR नोंद केल्यानंतर पहा फार मोठी प्रक्रिया आहे. मग पोलीस काय करतात की ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने FIR दाखल केल्यानंतर पोलीस चौकशीला येतात, आणि पोलीस चौकशीला आल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्हा बाल संरक्षण कक्ष जे गणपतपाडी पलीकडे बसले असे टीम असते, मग त्याच्यातून अंगणवाडीचं दप्तर, ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला ह्या दोन्ही पण बघितला जातो. त्याच्यानंतर असं आहे की समजा अंगणवाडीमध्ये तिची नोंदणीच नाही आहे, ग्रामपंचायतीमध्ये पालकांनी जन्माची नोंद केलीच नाही, तर मग आपण काय करणार, पण त्यांच्याकडे आहे आधार कार्ड. मग आधार कार्डावर तर कसं असतं की ती खोटी पण जन्मतारीख असू शकते, त्या आधारे त्या मुलीचं वय 18 आत आहे का, मुलाचं वय 21 वर्ष आहे हे तपासलं जातं. आणि समजा ते वयाचं प्रूफ जर नसेल, परत मेडिकलच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल धुळेला हाडाच्या जाडीवरनं ते वय हे केलं जातं, आणि मग त्याच्यावरनं ते बालकाचं त्या मुलीचं किंवा त्या मुलीचं वय किती आहे, आणि मग बालविवाह झालाच आहे, बालविवाह झाला आहे हे निदर्शनास येतं. आता त्यात बालविवाह झालं की नाही कशावरून कळणार, त्यांची लग्नपत्रिका आहे का, मग रितसर त्यांचं लग्न झाल्याचे कपडे वगैरे आहेत का, प्रूफ काय आहे, आपल्याला सादर पुरावा काय काय आहे ह्या गोष्टीची पडताळणी केली जाते. मग ती समजा आपण मेहंदी काढली आहे का, मंगळसूत्र आहे का, कपड्याची खरेदी आहे का, कपड्यांची बिलं आहेत का, हे अगोदर तपासलं जातं. नंतर वयाचं प्रूफ केलं जातं आणि खरोखर लग्नाचा व्यवहार कसा झालाय, मग ती भांड्याची बिलं आहेत का, आहेर भेट वगैरे केली का, ह्याची पण पडताळणी केली जाते, खरोखर भेट घेतली हे पडताळणी झाल्यानंतर मग हा बालविवाह झाला आहे, आणि त्याच्यामध्ये दोघांपैकी एकाचं वय मुलीचं वय 18 पेक्षा कमी आहे किंवा मुलाचं वय 21 हे प्रूफ सादर झालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि परत लग्नाचे फोटो पण आहेत, तर भटजीचा फोटो आहे, नवरा नवरीचे फोटो आहेत, सगळे नातेवाईकांचे फोटो आहेत, मंडपाचा फोटो आहे, DJ नाचण्याचे फोटो आहेत, हे सगळे फोटो आहेत. त्यावेळेस लग्न झालं आहे हे अगोदर सिद्ध करावं लागतं. हे सिद्ध झाल्यानंतर मग ग्रामसेवक परत गुन्हा दाखल करतो, आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना शिक्षा काय आहे, परत दोन प्रकार येतात. शिक्षेचा प्रकार कसा आहे की मुलींसाठी मग ती बाल कल्याण समिती आहे की जो माझा परिचय करून दिला की बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, मग ते बाल कल्याण समिती समोर येतात आणि मग त्याच्यामध्ये अगोदर हमीपत्र लिहून दिलं जातं की मुली जर 18 वर्षाच्या आतमध्ये असेल, म्हणजे 16 वर्ष किंवा 17 वर्ष असेल, त्यावेळेस बाल कल्याण समितीसमोर पालकांनी लिहून द्यायचं की मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तिचं लग्न करणार नाही असं शिकवरती लिहून द्यायचं, आणि मुलाचं असेल तर मुलाचं वय वर्ष 21 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही असं लिहून द्यायचं. म्हणजे हे काय झालं, बालविवाह झाला असेल किंवा नसेल किंवा तयारी असेल तर हे लिहून दिल्यानंतर पूर्ण वय होईपर्यंत त्यांना ती सवलत दिली जाते. आणि आता पुढची प्रक्रिया, आणि जर समजा असं लिहून दिलंय बाल कल्याण समिती हे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हे न्यायालय आहे, आणि मग असं लिहून दिल्यानंतर सुद्धा लग्न केलं आहे, त्यावेळेस मात्र गुन्हा होतो, म्हणजे न्यायालयाचा अपमान होतो, कायद्याचा भंग होतो. अशा वेळेस मग त्यांच्यावरती केस दाखल होते, आणि केस दाखल झाल्यानंतर कसं होतं की ज्या मुलगा आहे त्या मुलाचं वय वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याला बालगृहामध्ये ठेवलं जातं, आणि मुलीला जर असं वाटलं की माझं लग्न जबरदस्तीनं करून देत आहेत, आई वडील जबरदस्तीनं करून देतात किंवा ते मुले वाढले त्या मुलीला जबरदस्तीनं घेऊन जातात असं जर असेल, तर त्या मुलीला असुरक्षित वाटत असेल तर त्यावेळेस बालगृहामध्ये तिचं वय वर्ष पूर्ण होईपर्यंत तळोदा, अक्कलकोट, नंदुरबार ह्या ठिकाणी बालगृहात ठेवलं जातं. मुला मुलींना शिक्षा नाही. ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा मोठे आहेत, की आई वडील आहेत, मुलाकडले आई वडील आहेत, तो भटजी आहे, मंडपवाला आहे किंवा म्हणजे जेवणाची व्यवस्था करणारा ते आहे, इतर नातेवाईक आहे, त्यांना मात्र त्या त्या टप्प्यामध्ये जशा प्रकारचा गुन्हा असेल त्या पद्धतीची शिक्षा असते. पूर्ण जो मुलगा आणि मुलगी त्यांना शिक्षा नाही, अशा पद्धती शिक्षेचे विस्तृत प्रकार आहेत.
नमस्कार, माझे नाव नवदेव पाटील. माझा प्रश्न आहे, बालविवाह प्रतिबंध कायदा कोणता आहे?
तर हा बालविवाह प्रतिबंध कायदा हा 2006 हा कायदा आहे, आणि 2000 तसं पाहिलं तर 1924 सालापासूनचे हे कायदे तयार होत आलेले आहेत, आणि त्या त्या कालावधीमध्ये त्या त्या जशा जशा समस्या निर्माण झाल्या आणि त्या त्या वेळेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उहापोह केला आणि मग हे कायदे बनत गेले. आता मी सुरुवातीचं जर बघितलं
ज्यावेळेस आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करतो, त्यांचंच लग्न वयाच्या 9व्या वर्षी झालेलं आहे. आणि मग हे करता करता संपूर्ण 1954 झालं. आणि प्रत्येक राज्याचं परत वेगवेगळं आहे, प्रत्येक समाजाचं वेगवेगळं आहे. आता तुम्ही कालचीच गोष्ट ऐकली असेल तर मुसलमानामध्ये 15 वर्षाच्या आतल्या मुलीच्या लग्नाला त्यांची मान्यता आहे, इतर समाजामध्ये पण आहे. आता विवाह पद्धती पर 3 प्रकारांमध्ये केली जाते की जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदू कोड बिल आहे किंवा हिंदू विवाह ऍक्ट आहे त्याच्यानुसार, 56 आहे तो, त्याच्यानुसार हिंदू धर्मामध्ये ज्या आहेत त्यांना विवाह करण्यासाठी जे मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादेनुसार जायचं तर ते आहे. पण आदिवासी हिंदू विवाह पद्धतीमध्ये येत नाहीत, त्यामुळं हा विवाह कायदा जो आहे तो त्या ठिकाणी लागू होत नाही. पण आदिवासीमधील जो आपण म्हणतो की बालविवाह की तसं म्हणलं तर लागूच नाही विवाह पद्धती, पण त्या मुलींना लैंगिक अत्याचार होतो, लग्न झाल्यानंतर अत्याचार होतो, तो पोक्सोच्या अंतर्गत घेतल्यामुळे 18 वर्षाच्या आतल्या मुलीवर लैंगिक अत्याचार या नावाखाली तो कायदा त्यांना लागू होतो. आणि जसं आपण बघितलं की कोणतेही कायदे केले की पूर्वी जम्मू काश्मीर वगळता होतं, आता तो जम्मू काश्मीर आले की म्हणून त्या त्या समाजासाठी ते एक वेगळा आहे. आणि म्हणून मुसलमान काय म्हणतात की आमचा हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे. राजस्थानमध्ये वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि जे भटक्या जाती जे आहेत, रस्त्यावरती डोंबाराचा खेळ करणारे आहेत किंवा गोसावी आहेत, जे भीक मागणारे आहेत, ते त्यांच्यामध्ये ते भटक्या जमाती येतात, त्यांचं परत जाती रिवाजानुसार जात पंचायत वेगळी आहे. किंवा नंदुरबारमध्ये तुम्ही कंजारभाट तुम्ही नाव ऐकलं असेल की त्यांच्यामध्ये सुद्धा अशीच पद्धत आहे की आमची जाती रिवाजानुसार. आणि ज्या समाजामध्ये हिंदू धर्माचा विवाह ऍक्ट लागू होत नाही त्यांची जात पंचायत आहे. आणि जात पंचायतीमध्ये हे सर्व साध्य झाल्यानंतर जात पंचायतीने मान्यता दिली की ते लग्न होतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची ही आहे. आणि पण हिंदूंसाठी जी आहे तो बालविवाह कायदा सुधारणा होत होत 1974 झाला, नंतर आता 2006 सुधारित झालेला आहे. आणि 2006 परत त्याने म्हटलं की हे संपूर्ण भारतामध्ये जी भारतीय घटना मानतात त्या सर्वांसाठी लागू आहे, तरी पण कोणाला मान्य नाही. आणि म्हणून मग कालची जी घटना होती की मुसलमानाचं की बालविवाह त्यांनी जर 15 वर्षाच्या आतले केलं, पोक्सो लागू म्हटलेलं आहे पण बालविवाहाच्या बाबतीत असं म्हटलं नाही, किंवा कायद्याच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत.
नमस्कार, माझे नाव ललिता पाडवी, गाव काटली. माझा पुढचा प्रश्न आहे की बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम कोणकोणते?
बालविवाहाच्या वेळी किशोरी मुलीचे वय हे कमी असल्यामुळे तिला स्वतःच्या शरीराची काळजी पहिल्यांदा घेता येत नसते व्यवस्थितपणे, तिच्या शारीरिक आणि मानसिक वाढ ही पूर्ण झालेली नसते. अशा वेळी जर चुकून गर्भधारणा वगैरे झाली तर मग जे लैंगिक आजार झालेले असतात तिला, त्यांचे बाळाला देखील संक्रमण होऊ शकते. आणि असे संक्रमणातून बाळ जर जन्माला आले तर जन्मजात व्यंगत यांची समस्या लहान बाळांमध्ये जास्त दिसून येते. तसेच बाळाचे कमी वजन आणि आईचा अशिक्षितपणा, अशिक्षितपणा म्हणजे तिला बरोबर ज्ञान नसल्यामुळे तिला बाळाची व्यवस्थित काळजी घेता येत नाही, त्यामुळे बाळ कुपोषित पण राहू शकते.
माझे नाव आहे आशा संजय पाडवी. माझा पुढचा प्रश्न आहे, बालविवाह केल्यास कोणा कोणाला शिक्षा होऊ शकते?
म्हणजे आता बालविवाहामध्ये आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या विवाह सोहळ्यामध्ये कोणकोण सहभागी असतो. सुरुवातीला जर म्हटलं की लग्न ठरवणारे जर समजा त्या मुला मुलीपासून जर सुरुवात केली तर जो समजा दोघांपैकी जो मोठा असेल, मुलगा जर 21 वर्षाच्या वरचा असेल तर तो प्रौढ झाला, म्हणजे तो बालविवाह देत नाही की पहिल्यांदा शिक्षा तो. त्याच्यानंतर त्या मुलाचे आई वडील जो लग्नाला सपोर्ट करतात किंवा जबरदस्तीनं लग्न घडवून आणतात, त्या मुलीचे वडील किंवा मुलाचे आई वडील दोघे. नंतर सुरुवात आपण कुठे करतो, लग्नपत्रिका छापण्यापासून. मग लग्नपत्रिका छापणारा, त्याच्यानंतर जो लग्न लावून देणारा भगत, त्याच्यामध्ये लग्नामध्ये येणारे सर्व नातेवाईक, लग्नामध्ये असणारा मंडपवाला आणि लग्नामध्ये सगळे जे पुढे पुढे करणारे जेवढे कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी दोषी असतात.
नमस्कार,
तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार करता पण आतापर्यंत नंदुरबारमध्ये एकाही व्यक्तीला शिक्षा म्हणण्यापेक्षा FIR दाखल केला नाही, गुन्हाच दाखल केलेला नाही. जे आता जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी विभागाने जो 10,000 लग्न झाल्याचं निदर्शनास आणून दिलं, तर 10,000 एकही केस दाखल झालेली नाही, त्यामुळे गुन्हा कुणावरती दाखल करायचा प्रश्न झाला.
मी जयसिंग उदयसिंग पाडवे, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पाटीलपाडा परंपरा. माझा एक प्रश्न आहे सर, जर पोक्सो कायदा आदिवासींना लागला असतो म्हणतात,
तसं नाही, तसं
जात परिषद म्हणून काय
नाही, लग्न लग्न
हा तर बालविवाह,
तर
बालविवाह झाला तर त्याच्यामुळे आमचा मी आदिवासी समाजातील आहे आणि आज देखील आमच्या आदिवासी समाजात जे घडून आहे म्हणजे नर्मदा काठ आहे जे अशिक्षित लोक सुद्धा आहे, हे काय बाळ जन्माला आलं बारस झालं तिथूनच त्यांचं म्हणजे दारूचं आमचं जे प्रथा आहे दारूचे डोळे असते किंवा तिथूनच मग त्या बाळाचं माझे मुलगी जर झाले तर तुमच्या मुलाशी मी नंतर लावेल तसं त्यांचं कारण हा बारशापासून सुरुवात होत आणि ते दोघं कुटुंबातील लोक नातं जोडलं जातं त्यांचं आणि मग ते म्हणजे कमी वयात म्हणजे 13-14 वयातच त्यांचं लग्न मग त्यामुळे ते बालविवाह हे प्रथा देखील सुरू आहे आणि त्याला रोखण्यासाठी प्रशासन सुद्धा आज रोखू शकत नाही कारण दोन्ही पार्टीचा तो समजता असतो ना मग त्याच्यामुळे जे अल्पवयीन वयात लग्न होतं मग त्याच्यात तो बाळ जन्माला येतो तो अपंग होतो काय होतो तो दगावला अशी जे कारण आहे त्याच्यामुळे आहे अंधश्रद्धा अध्यापणा त्याच्यामुळे ते आज होणार आहे ना खरं म्हणून कारण उपोषित हे ते कारण आहे का.
धन्यवाद.
की आपण कायद्याची बाजूला जर असत असो हे जर आपल्याला कळतंय जागरूकता तर आपण पण सगळ्यांनी नागरिक म्हणून काळजी घेतली पाहिजे. सांगितलं कुटुंबावरती कारवाई कारवाई न होता आणि तिथे काळजी घेतली आपण स्वतःहून शेवटी जे नुकसान होतं आरोग्याचं ते कोणाला करतो आपण स्वतःच्या
होतं भरपूर आहे पण काही इकडचे धर्माला पडता त्याच्या आज देखील तो मुद्दा तो आज देत असं आहे
सर. मी सोनिया वसावे ग्रुप ग्राम पंचायत भांगरपाणी सरपंच. माझा एक प्रश्न आहे कायदे अंमलात आणतायत ही गोष्ट बरोबर आहे त्याच्या बाबतीत कायदे आणायला पाहिजे लोकांनी लोक सुधारायला पाहिजे कोणत्याही कायद्याला धरून चालायला पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे पण कसं असतं सर कायदा सरकार गव्हर्नमेंट कायदा आखून देतं कायद्याच्या कसोटीमध्ये राहावं लागतं आपल्याला समजतं त्यांना कसोटीमध्ये राहावं लागतं पण एक कसं आहे बालविवाहाची गोष्ट जर आली तर कसं आहे आपण बालविवाह असो किंवा वय पूर्ण झालं असेल किंवा नसेल पण आमच्या ह्या एरियात असं आहे की ज्यांच्या पोरीचं लग्न होत असेल तर एखादा एक आताच परिस्थिती कशी आपण पाहतोच आहे एखादा कमावता असेल एखादा नोकरीला असेल त्याला फक्त हा ती नाही ती तीच पोरगी पाहिजे असं बी असतं आणि तो जेणेकरून जर नोकरीला जर लागला तर दुसऱ्यांचं म्हणत का आपण त्याच्या वयाला पाहत नाही तर त्या पोरीला तिकडे देऊनच देतात मग आपण आपल्या ज्या वेळेस जे काही आपलं लग्नाची तारीख ठरते काय असते त्यावेळेस कोणाला अगोदर बोलवतात सगळ्यात मुखिया म्हणून पोलीस पाटीलला बोलवतात. आता पोलीस पाटील जर सांगेल तुमच्या पोरगीची वय बसत नाही तुम्ही कशाला लग्न करता असं जर पोलीस पाटीलने सांगितलं मग तुझं काय दुखत माझी पोरगी 2 आरामाने जेवेल आणि चांगल्यासाठी आम्ही लग्न करून देतोय तर तुझं काय दुखत तुझ्याशी आमचं काय संबंध असा प्रश्न निर्माण होत जातो समाजात. म्हणून कसं आहे कायदा आहे तो आपण मानतो आहे सगळं आपण मानून आहे पण लोक ह्या पद्धतीने मागतात त्याला आपण कोणत्या पद्धतीने आडा घालायचा मग ते आपण जाणून आहे उर्मिलाच्या पद्धतीने वागावं हे आपली आपण जे पाऊल पुढचं घेणार आहे आपण त्याच पद्धतीने घेणार आहे पण कसं आहे आज जेणेकरून आज आता सांगितलं तुम्हाला पोलीस पाटीलचं उदाहरण पोलीस पाटील बिचारा सांगायला जर गेला तो गावाच्या बाहेरच काढून टाकणार त्याला मी बी गेलो सरपंच म्हणून तुला काय अधिकार आहे माझी पोरगी आहे ना म्हणजे आम्ही ज्या वेळेस केसेस होतात सर ज्या वेळेस परराज्यात मजुरीला जातात लोक मजुरीत गेल्यानंतर एखाद्याची लहान वयाची बी पोरगी असेल तिचं कुठल्या ना कुठे लग्न होऊन जातं त्याला विचारायला गेलो बाय असं आहे तसं आहे आणि काही लोक काय करत खोटे नाटक हे रजिस्टर लग्न करून घेतात आणि रजिस्टर लग्न केल्यानंतर जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस कसं असतं, आता आजोबांनी सांगितल्याप्रमाणे का तिकडचं आमचं मॅनेज झालं म्हणजे झालं असं जातो, म्हणून कसं गुन्हे रिसर दाखल करायला पाहिजे ही मुभाच आहे, पण आपण दाखल जर करायला गेलो ना तर हे एक उपाधी येऊन जाते, गावातले प्रतिष्ठित नागरिक कोण आहे, त्याचे आई वडील कोण आहे, त्या त्याचा विवाह जुडवणारा कोण आहे, त्यांच्या सगळं येऊन जातो, म्हणून कसं आहे लोक पुढे पाऊल टाकण्यापेक्षा मागे सरकून ही परिस्थिती
आहे.
सरपंच दादांनी सांगितलं ना हे पहा, म्हणजे आता गुरुजींनी सांगितलं की पूर्वीच्या काळी म्हणजे मुलगा होणार का मुलगी होणार ते आई वडील अगोदर लग्न ठरवून द्यायचे, त्याच्यानंतर बघितलं की पाळण्यामध्ये भाषण घेऊन लग्न ठरवून दिलं, त्याच्यानंतर म्हणजे हे काय झालं रिझर्वेशन केलं, आपण एसटी मध्ये रिझर्वेशन करतो ना तसं हे रिझर्वेशन केलं. आता ह्या आता सरपंचाने सांगितलं की तो नोकरी करणारा माणूस आहे आणि मुलगी चांगली आहे सुंदर आहे म्हणून लग्न ठरवलं, पण आता आल्या की मुद्दा वयाचा, आणि आता वयामध्ये काय सांगितलं की मुलगी जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर बालकल्याण समिती समोर समजदारीने करता येईल की जोपर्यंत मुलीचं 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत वाट बघायची, एक वर्ष वाट बघा, 6 महिने वाट बघा, 2 वर्ष वाट बघा, 18 वर्ष होईपर्यंत वाट बघायची, तुमचा साखरपुडा होऊ द्या सगळं होऊ द्या, पण 18 वर्ष झाल्यानंतर लग्न करा ही गोष्ट आहे. आता पुढची गोष्ट म्हणून आपल्याला काय म्हटलंय मॅडमने काय सांगितलं लग्नाच्या याच्यावरती काय परिणाम होईल म्हणून काय म्हटलंय की त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, आणि समजा आता लग्न झालेलं आहे, आता आपण पहिल्यांदा काय की साधनं वापरणं किंवा परत त्याच्यात दुसरं आहे की 18 वर्षाच्या आतमध्ये हा पोक्सो सरांनी सांगितलं ना पोक्सो, पोक्सो ह्या ठिकाणी अर्धा येतो हा. पूर्वीच्या काळी कसं होतं की बालविवाह व्हायचा पूर्वीच्या काळी, पण ती मुलगी वयात जोपर्यंत येत नाही ती माहेरी आई वडिलांकडे असायची, आणि वयात आली म्हणजे काय मासिक पाळी आली आणि 1 वर्ष झाल्यानंतर शरीर पूर्ण भरल्यानंतर मग तिला सासरी ठेवायला जायची, म्हणजे आपला नियम काय की 18 वर्षाच्या आतमध्ये ती आई झाली नाही पाहिजे, कारण 18 वर्ष होईपर्यंत शरीर तयार होत नाही, 18 वर्ष झाली की शरीर तयार होतं आणि मूल हे 18 वर्षाच्या नंतर झालं पाहिजे, आणि जर समजा मुलं मुली पळू तर त्याच्यानंतर आपलं काम सुरुवात होतं, बालविवाह आता लपवून ठेवला झाकून ठेवला किंवा सांगितलंच नाही मग त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहित होतं, माहित असतं की ती मुलीचं वय किती आहे मुलाचं किती, आपल्या जवळचेच असतात, त्यावेळेस मात्र आपली काळजी की शरीर आरोग्यावर परिणाम होतो तर साधन सामग्री वापरली पाहिजे, मूल होऊ दिलं नाही पाहिजे, म्हणजे अगोदर आईची वाढ पूर्ण झाली पाहिजे नंतर, म्हणून मग 18 वर्ष होईपर्यंत बाळाचा जन्म झाला नाही पाहिजे ही काळजी घेणं आपली जबाबदारी.
नमस्कार सर, माझा पुढचा प्रश्न असा, हा रेडिओ एकच भारतीय कार्यक्रम आहे, ऐकून आम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा हे काम नक्कीच केलं पाहिजे आणि बालविवाह थांबवलं पाहिजे, तर बालविवाह थांबवण्यासाठी आशाताईला सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील हे 35 व्यक्ती आहे ना हे 35 देईल का आता असा आमचा प्रश्न आहे.
तुम्हाला जो हा जो मुद्दा आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस चीज लागले ह्या कायद्याअंतर्गत त्या कायद्याला धरून आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही प्रकरण घेऊन येत नाही, आणि तुम्ही जर घेऊन आलात जेवढी मदत लागेल तेवढी आम्ही पोलीस पाटील आहे सरपंच या नात्याने सांगतो किंवा गावातले कोणतरी आपण पाड्यातले जे प्रतिष्ठित नागरिक असतील सगळ्यांना तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू.
असं म्हणणं आहे एक सांगतो मी, एक असं म्हणणं आहे आपली गावामधली मुली गावामधला मुलगा मग कुपोषण मध्ये जाणार तर कोण होणार आपलंच होणार, कमी वयाची मुली आपल्या घरी आणली आपल्या गावामध्ये आज पांघरा पाणीमध्ये तर कुपोषण होणार ते कोणाचे नुकसान होणार, आपला सुलता बाबा काका बाबांचे नुकसान होणार ना, म्हणून ते प्रत्येक गावामध्ये आपण समाडून हे काय लग्न जुडायचं अमुक करायचं ते समाडून केलं तर आपल्याला एखाद दिवशी उपयोग होईल ना, एखाद दिवशी त्याच्या मुलींचं मुलगं झालं ते डिलिव्हरी होताना ते त्यांची आई जर मेली तो मुलगा राहिला किती त्रास करावा लागतो दोघूकडे मुलाकडून बी ती मुलगीकडून बी किती रडतात बोलतात आपल्या समाजामध्ये. म्हणून ते संरक्षण करायला हे आपलं नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र आहे ना, याच्यातला हा सर कदम सर आहे. याच्यातलं थोडं पाय उचललं तर आपण त्याचा त्या हिशोबानं बसायला पाहिजे, त्याचा ऐकायला पाहिजे, आपण करायला पाहिजे, आपलं चांगलं होणार. जळगावच्या अकलकुवाच्या नंदुरबार जिल्ह्याचे चांगलं हलो 10 माणसांच्या चांगलं झाला तिथे. आपण माणसाच्या जन्मात एवढं संरक्षण आपण करायला पाहिजे ना, एकमेकाच्या गावांचे संरक्षण करजे ना. आपण मुलीवाला बी सांगायचं मुलीवाला वय कमी आहे नको दादा एवढं एवढं हे नुकसान होतो, नंतर मागे नुकसान होतो, राहू द्या थोडं थांबा. कसं सर सांगितलं कदम सरांनी तसं 1-5 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये करू शकतात ना. काही ठरतं काही माणसांचं वय कमी आहे 1 महिना 10 महिना जाऊ द्या 5 महिना जाऊ द्या असं ठरतं, तसं आपण बी करून बघायचं ना. तेव्हा आपल्याला काय ते बी त्यासातला भेटेल आपल्याला. गावामध्ये गावामध्ये संरक्षण करायला पाहिजे. आपण सरपंच आहे, पाटील आहे, सर्व गावकरी आहे, ते समारोह करायला पाहिजे. ते चांगलंच राहणार ना, आपल्यालाच कामामध्ये येणार आहे.
आणि सर माझं एक म्हणणं आहे, आता तर आपण कमी जण आहे
हो,
मला पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मॅडम आहे आशा वर्कर्स आहे अंगणवाडी सेविका आहे आणि आपले जे जेवढे मेंबर्स आहे जबाबदार व्यक्ती जेवढे आहे
हो हो
त्या सगळ्यांचं आहे. प्रत्येक वाड्यापाड्यातले जे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहे त्या सगळ्यांच्याच आहे, फक्त आशा वर्कर्सच्या नाही किंवा माझे एवढेच. तर जे काही आहे जे सोशल वर्कर्स आहेत आणि पोलीस पाटील जे काही जे आहे ह्यांना आहे ना एक आपल्याला स्पेशलच मीटिंग घ्यावी लागेल आणि जाणीव जागृती पूर्ण आपल्या ग्रामपंचायतीत होईल. एकदा आपली एक मीटिंग झाली तर दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये होईल, तालुका आपल्या उजाडात येईल. आपण ह्या एरिया पहाडी एरियात केल्यानंतर आपण तुमच्या एरियात काय चाललंय बा काय, आपण तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेडिओमध्ये सगळे तुमच्या बातम्या येतील सगळं काही येईल. पण उद्या उठून आपलं एकूण दुसऱ्या ग्रामपंचायतीने बी हा वसा हाती घ्यायला पाहिजे, नंतर खालच्या पट्ट्यात जाईल. म्हणजे असं एकदा एका ग्रामपंचायतमध्ये असा एकदम आपण एक हा ही वातावरण निर्मिती जर केली तर दुसऱ्या ठिकाणी नक्कीच फरक पडेल सर.
आणि मग आपल्या भागात आदिवासी असल्यामुळे वृद्धी करणं हे क्रमप्राप्त असतं आणि म्हणून मग मी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी, पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक, आश्रमशाळा ह्या सर्व दूर माझा संपर्क आहे आणि सर्व दूर मी कायद्याची जाणीव जागृती करण्यासाठी फिरत असतो. आता पोलीस पाटील सांगतात की भांगरा पाण्याचं आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर एकच, तर गेल्या वर्षी आता हे काम कुणी करायचं, आता सरपंच दादाने सांगितलं की तुमच्या कामाला ह्या घटनेला माझा पाठिंबा आहे हे मत झालं. पण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गाव बाल संरक्षण समिती ह्या कमिटी आहेत. गेल्या वर्षी आम्ही ती स्थापन केली, आता त्याचं पुनर्जीवन करायचं आहे की त्या कमिटीमध्ये जे मेंबर होते आणि ते आता ग्रामपंचायतमध्ये आता निवडून नाही आले, आता तुम्हाला परत त्याची मीटिंग घ्या आणि हे गणपत पाडवी आहेत हे गणपत पाडवी तुम्हाला मदत करतील. आणि गाव बाल संरक्षण समिती जी 7 गाव आहे, मी त्यावेळच्या भाषणात सांगितले होते की 7 गावाला तुम्ही करा, फक्त सामूहिक प्रशिक्षण झालं. आता जांभली, उमटी पिंपटी, भांगरा पाणी, पिंपरा पाणी, वेरी, चन्वाई ह्या गावामध्ये गाव बाल संरक्षण समित्या दाखल झाल्या पाहिजेत. त्या प्रत्येक ठिकाणचा ग्रामपंचायत सदस्य हा अध्यक्ष असतो, अंगणवाडी सदस्य सचिव असतो आणि दर महिन्याला त्या मिटिंगा झाल्या पाहिजेत. जसं ग्रामपंचायतची मासिक मिटिंग होती तसं गाव बाल संरक्षण समितीच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत. ग्रामसेवकांनी तुम्ही ठराव घेऊन गणपतपाडी पाठपुरावा केल्यानंत्या ह्या मीटिंग होतील. आता तुमचा प्रश्न कसा आहे की मी 4 वेळा गेलो 4 वेळा पुढे काहीच नाही झालं, ते कामं करणं हे कमिटीचं काम असतं. ग्रामपंचायत सरपंच निवडून आल्यानंतर जसं त्यांचे कामकाज करतं आणि जसं अंगणवाडीची कमिटी आहे त्या कमिटी आहे तसं ह्यांची सुद्धा कमिटीचं कामकाज आहे, पण ते पुढे होत नाही एवढी समस्या अडचण आहे. आपल्या भारत देशामध्ये आपण कुठेही जायला आपल्याला शासनानं किंवा केंद्र शासनानं सवलत दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे. केरळचा मुलगा दिल्लीला जाऊ शकतो, दिल्लीचा मुलगा महाराष्ट्रात येऊ शकतो, महाराष्ट्राचा काश्मीरला जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. परत बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं झाली की तो मुलगा मुलगी कुणामध्येही लग्न करू शकतो. आणि आपण जर आपण असं म्हटलं की भिल समाजाची मुलगी भिल समाजातच गेली पाहिजे, ब्राह्मणाची मुलगी ब्राह्मणात गेली, की हे बंधनं जातीभेद करणारे आहेत, ते कायद्यानं गुन्हा आहे. नाही आता त्याच्या पुढे सांगतो, हे आपला गैरसमज होतो. कारण प्रत्येक आता राहुल गांधीने जी यात्रा काढलेली आहे ते केरळ पासून काश्मीर पर्यंत, काय यात्रेचं नाव आहे, भारत जोडो. आणि आपण जर असे जातीयवाद जर निर्माण करत बसलो तर काहीच नाही. उलट आपण ऐकून घ्या, ऐकून सांगतो. आणि अल्पवयीन आहे त्या ठिकाणी लगेच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला की ती अल्पवयीन असेल तर ती जोपर्यंत 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत त्या त्या ठिकाणच्या बालगृहामध्ये तिला संरक्षण दिलं जातं. आणि जो गुन्हा करणारा जो मुलगा आहे तो जर 21 वर्षाचा असेल तर त्या ठिकाणी पहा त्यांचा जर शरीर संबंध झाले असतील तर त्या मुलावरती लैंगिक अत्याचाराच्या नावाखाली पोक्सो लावून त्याला अटक केली जाते. आता पुढचा प्रश्न तुझं उत्तर की मग शिक्षक किती दिवस का सोडलं जातं? त्या कालावधीमध्ये मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होतं. आणि मुलीचं वय जर 18 वर्ष पूर्ण झालं तर भारत घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे बाल अधिकार कायद्यामध्ये की त्या मुलाला स्वतःचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हा 18 वर्ष पूर्ण झाले की त्या मुलाला मुलीला पूर्ण अधिकार आहे. आता पुढचं ती जर समजा माझी मुलगी असेल तो जर माझा मुलगा असेल मी त्याचा मालक नाही. मी त्याचा वडील आहे, मी त्याचा मामा आहे, मी तिचा काका आहे, मी तिचा भाऊ आहे पण मी तिचा मालक नाही. त्या मुलीवरती आपला काहीही अधिकार नाही ही भारतीय घटना सांगते. त्यामुळं आपण तिच्यावरती हक्क गाजवणं चुकीचं आहे. म्हणून जी आता जी 20-10 मिनिटाची क्लिप होती आपण सगळ्या मुलांचे पालक आहोत मालक नाही आहोत. आणि म्हणून मग ती मुलगी काश्मीरमध्ये लग्न करेल, ती मुलगी केरळला लग्न करेल, ती मुलगी दिल्लीला लग्न करेल तिचा विचार आहे. जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ती शासनाच्या कस्टडीमध्ये राहील. 18 वर्ष झाल्यानंतर ते विचार ते मान्य पूर्ण अधिकार आहे. आपण त्यांचे मालक नाही आहोत, आपण पालक आहोत. ती मुलगी कुठे का लग्न करेना तिच्यावर आपलं बंधन नाही. जोडीदार निवडायचे हे निर्णय प्रत्येक मुलामुलीला स्वतंत्र आहेत. मला माझा बायको निवडायचा तो मला अधिकार आहे. त्या मुलीला तिचा नवरा निवडायचा तो अधिकार तिला आहे. आणि आपण जर म्हणत असेल की आमच्या मी सांगेल त्याच मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे हा अधिकार हा अख्ख पालकाला गुन्ह्यामध्ये घेऊन जातो. तो पालकाचा गुन्हा आहे. कारण की परत लक्षात ठेवलं पाहिजे की तो मुलामुलीचा जोडीदार निवडणं त्या मुलामुलीचा अधिकार आहे. आणि जर समजा आपण जर त्यांच्यावर अधिकार गाजवत असेल तर त्या मुलाच्यानुसार पालक गुन्ह्याला दोषी ते गुन्हा दोष आहे. त्यामुळे मालक नाही आहेत आपण, आपण पालक आहे. म्हणून आपण जातीभेद वगैरे असं नाही की मुला मुलींना आवड. आता मग सोनिया गांधी भारतात आल्या असत्या का, आपल्यातल्या मुली तिकडे गेल्या असत्या का, तसं नाही की घटनेनं त्यांना अधिकार दिलेला, न्यायालयानं अधिकार, समाजाचे अधिकार दिले. त्या मुलाला व्यक्तिगत अधिकार दिलेला आहे, त्याला ऐकून घेण्याचा अधिकार दिलेला आहे, सर्वोत्तम गीताचा अधिकार दिलेला आहे, त्याला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, स्वाभिमान जगण्याचा अधिकार, सगळे अधिकार मुलाला दिले. आपण त्यांच्या आपण त्यांचे पालक आहोत, बहीण आहेत, भाऊ आहेत, काका आहेत, बाबा आहोत. आपण त्याचे मालक नाही. जशी गाय विकलेले पैसे घेतले, बैल विकले पैसे घेतले, आपण तसे नाहीत असा बाल अधिनियम सांगतो.
श्रोते हो, आताच आपण युनिसेफ आणि SBC3 संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला या प्रोजेक्ट अंतर्गत समुदाय के आवाज हा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य डॉक्टर व्रजेश्वरी वसावे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र काठी, सोन्यादादा वसावे सरपंच भांगरापाणी, विनोद वसावे पोलीस पाटील, देवीसिंग पाडवी, गणपत पाडवी, डीजे गावित, नव बेगम पाडवी, रंजना नवेज, रुषा पाडवी, संगीता पाडवी, ललिता पाडवी, प्रेमलता पाडवी, सरिता पाडवी, मोहिनी पाडवी, फुलवंती वळवी, मीनाक्षी तडवी, सर्व आशा कार्यकर्ती तसेच ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ विकास भारती 90.8 FM. ओढ ज्ञानाची, जोड संस्कृतीची. तोपर्यंत नमस्कार.